ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
शनिवारपर्यंत देशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाने पुढच्या 5 दिवसांपर्यंत पूर्व उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवलाय. हवामान विभागाने ओडिसाबाबत 26 ऑगस्टला आणि छत्तीसगडसाठी 27 ऑगस्टला रेड अलर्ट जारी केलाय. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या ठिकाणी 28 ऑगस्टपर्यंत मोठा पाऊस होऊ शकतो. 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय आहे आणि पुढच्या 2 किंवा 3 दिवसांदरम्यान अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर पश्चिमी भारतामध्ये 28 ऑगस्टपर्यंत अरब सागरमधून दक्षिणेकडे खालच्या जोराच्या वाऱ्याचे अभिसरण आहे. हवामान विभागाने सांगितले की 4-5 दिवसांमध्ये बंगालच्या खाडीवर आणि त्याच्या आसपास बनलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पश्चिमी उत्तर पश्चिमकडे वाहण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बलुचिस्तान, मुझफ्फरबाद, पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये सुद्धा मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिमी राजस्थान, पूर्वी मध्य प्रदेश, विदर्भ, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, तेलंगणा, तामिळनाडू, पुंडेचेरी इथे सुद्धा 26 ऑगस्टला मोठ्या पावसाचा अंदाज आहे.